कलाभ्याम चूड़ालंकृत शशिकलाभ्याम निज तपः फलाभ्याम भक्तेषु प्रकटित फलाभ्याम भवतु मे शिवाभ्याम अस्तोकत्रिभुवन शिवाभ्याम हृदि पुनर्भवाभ्याम आनंदस्फुरदनुभवाभ्याम नतिरियं गणंती शंभो त्वच्चरितसरितः किल्बिषरजो दळंती धीकुल्या सरणिषु पतंती विजयतां दिशंती संसार भ्रमण परितापोपशमनं वसंती मच्छेतो ह्रदभुवि शिवानंदलहरी त्रयी वेद्यं हृद्यं त्रिपुरहरमाद्यं त्रिनयनं जटाभारोदारं चलदुरगहारं मृगधरं महादेवं देवं मयि सदयभावं पशुपतिं चिदालंबं सांबं शिवमतिविडंबं हृदि भजे सहस्रं वर्तन्ते जगति विबुधाः क्षुद्रफलदाः नमन्ये स्वप्ने वा तदनुसरणं तत्कृतफलं हरिब्रह्मादीनामपि निकटभाजाम् असुलभं चिरं याचे शंभो शिव तव पदाम्भोजभजनं स्मृतौ शास्त्रे वैद्ये शकुन कविता गान पणितौ पुराणे मंत्रे वा स्तुति नटन हास्येषु अचतुरः कथं राज्ञां प्रीतिर्भवति मयि कोहं पशुपते पशुमां सर्वज्ञ प्रथित कृपया पालय विभो घटो वा मृत्पिण्डोऽपि अणुरपि च धूमोऽग्निरचलः पटो वा तंतुर्वा परिहरति किं घोरशमनं वृथा कंठक्षोभं वहसि तरसा तर्कवचसा पदाम्भोजं शंभोर्भज परमसौख्यं व्रजसुधीः मनस्ते पादाब्जे निवसतु वचस्तोत्रभणितौ करौ चाभ्यर्चायां श्रुतिरपि कथाकर्णनविधौ तव ध्याने बुद्धिः नयनयुगलं मूर्तिविभवे परग्रंथान् कैर्वा परमशिव जाने परमतः यथा बुद्धिः शक्तौ रजतमिति काचाश्मणिमणिः जले पैष्टे क्षीरं भवति मृगतृष्णासु सलिलं तथा देवभ्रांत्या भजति भवदन्यं जडजनः महादेवेशं त्वां मनसि च नमत्वा पशुपते गभीरे कासारे विशति विजने घोरविपिने विशाले शैले च भ्रमति कुसुमार्थं जडमतिः समर्प्यैकं चेतस्सरसिजं उमानाथ भवते सुखेनावस्थातुं जन इह न जानाति किमहो नरत्वं देवत्वं नगवनमृगत्वं मशकता पशुत्वं कीटत्वं भवतु विगहत्वादिजननं सदा त्वत्पादाब्जस्मरण परमानन्दलहरी विहारासक्तं चेत् हृदयमिह किं तेन वपुषा वटुर्वा गेही वा यतिरपि जटी वा तदितरः नरो वा यः कश्चित् भवतु भव किं तेन भवति यदीयं हृत्पद्मं यदि भवदधीनं पशुपते तदीयस्त्वं शंभो भवसि भवभारञ्च वहसि गुहायां गेहे वा बहिरपि वने वा दृशिखरे जले वा वह्नौ वा वसतु वसतेः किं वदफलं सदा यस्यैवान्तःकरणमपि शंभो तव पदे स्थितं चेत् योगोऽसौ स च परमयोगी स च सुखी असारे संसारे निजभजन दूरे जडधिया भ्रमन्तं मामन्थं परमकृपया पातुमुचितं मदन्यः को दीनः तव कृपणरक्षातिनिपुणः त्वदन्यः को वा मे त्रिजगति शरण्यः पशुपते प्रभुत्वं दीनानां खलु परमबन्धुः पशुपते प्रमुख्योऽहं तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः त्वयैव क्षन्तव्याः शिव मदपराधाश्च सकलाः प्रयत्नात् कर्तव्यं मदवनं इयं बन्धुसरणिः उपेक्षा नो चेत् किं न हरसि भवध्यानविमुखां दुराशाभूयिष्ठां विधिलिपिम् अशक्तो यदि भवान् शिरस्तद्वैधात्रं न न खलु सुवृत्तं पशुपते कथं वा निर्यत्नं करनखमुखेनैव लुलितं विरिञ्चिर्दीर्घायुर्भवतु भवता तत्परशिरश्चतुष्कं संरक्ष्यं स खलु भुवि दैन्यं लिखितवान् विचारः को वा मां विशदकृपया पाति शिव ते कटाक्षव्यापारः स्वयमपि च दीनावनपरः फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमलपादाब्जयुगलं कथं पश्येयं मां स्थगयति नमः सम्भ्रमजुषां निलिम्पानां श्रेणिः निजकनकमाणिक्यमकुटैः त्वमेको लोकानां परमफलदः दिव्यपदवीं वहन्तस्त्वन्मूलां पुनरपि भजन्ते हरिमुखाः कियद्वा दाक्षिण्यं तव शिव मदाशा च कियती कदा वा मद्रक्षां वहसि करुणापूरितदृशा दुराशाभूयिष्ठे दुराशाभूयिष्ठे दुरधिपगृहद्वारघटके दुरन्ते संसारे दुरितनिलये दुःखजनके मदायासं किन्नव्यपनयसि कस्योपकृतये वदेयं प्रीतिश्चेत् तव शिव कृतार्थाः खलु वयं सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ नटति आशाशाखासु अटति झटिति स्वैरभिमतः कपालिन् भिक्षो मे हृदयकपिमत्यन्तचपलं दृढं भक्त्या बद्ध्वा शिव भवदधीनं कुरु विभो धृतिस्तम्भाधारां दृढगुणनिबद्धां सगमनां विचित्रां पद्माढ्यां प्रतिदिवससन्मार्गघटितां स्मरारे मच्चेतस्फुटपटकुटीं प्राप्य विशदां जयस्वामिन् शक्त्या सह शिवगणैः सेवितविभो प्रलोभाद्यैः अर्थाहरणपरतन्त्रो धनिगृहे प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते इमं चेतश्चोरं कथमिह सहे शङ्कर विभो तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपां करोमि त्वत्पूजां सपति सुखदो मे भव विभो विधित्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षिमृगताम् अदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शङ्कर विभो कदा वा कैलासे कनकमणिसौधे सहगणैः वसन् शम्भोरग्रे स्फुटघटितमूर्धाञ्जलिपुटः विभो साम्बस्वामिन् परमशिवपाहीति निगदन् विधातॄणां कल्पान् क्षणमिव विनेष्यामि सुखतः स्तवैर्ब्रह्मादीनां जय जय वचोभिर्नियमिनां गणानां केलीभिः मदकलमहोक्षस्य ककुदि स्थितं नीलग्रीवं त्रिनयनम् उमाश्लिष्टवपुषं कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरशुं कदा वा त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याङ्घ्रियुगलं गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन् समाश्लिष्य आघ्राय स्फुटजलजगन्धान् परिमळान् अलाभ्यां ब्रह्माद्यैः मुदमनुभविष्यामि हृदये करस्थे हेमाद्रौ गिरिश निकटस्थे धनपतौ गृहस्थे स्वर्भूजामर सुरभिचिन्तामणिगणे शिरस्थे शीतांशौ चरणयुगलस्थे अखिलशुभे कमर्थं दास्येऽहं भवतु भवदर्थं मम मनः सारूप्यं तव पूजने शिवमहादेवेति संकीर्तने सामीप्यं ಶಿವಭಕ್ತಿಧುರ್ಯಜನತಾ ಸಾಂಗತ್ಯ ಸಂಭಾಷಣೆ ಸಾಲೋಕ್ಯಂ ಚ ಚರಾಚರಾತ್ಮಕತನುಧ್ಯಾನೆ ಭವಾನೀಪತೆ ಸಾಯುಜ್ಯಂ ಮಮ ಸಿದ್ಧಮತ್ರ ಭವತಿ ಸ್ವಾಮಿನ್ ಕೃತಾರ್ಥೋಸ್ಮ್ಯಹಂ. ತ್ವತ್ಪಾದಾಂಬುಜಮರ್ಚಯಾಮಿ ಪರಮಂ ತ್ವಾಂ ಚಿಂತಯಾಮ್ಯನ್ವಹಂ ತ್ವಾಮೀಶಂ ಶರಣಂ ವ್ರಜಾಮಿ ವಚಸಾ ತ್ವಾಮೇವ ಯಾಚೆ ವಿಭೋ. ವೀಕ್ಷಾಂ ಮೇ ದಿಶ ಚಾಕ್ಷುಷೀಂ ಸಕರುಣಾಂ ದಿವ್ಯೈಶ್ಚಿರಂ ಪ್ರಾರ್ಥಿತಾಂ ಶಂಭೋ ಲೋಕಗುರೋ ಮದೀಯ ಮನಸ ಸೌಖ್ಯೋಪದೇಶಂ ಕುರು. ವಸ್ತ್ರೋದ್ಧೂತ ವಿಧೌ ಸಹಸ್ರಕರತಾ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ವಿಷ್ಣುತಾ ಗಂಧೇ ಗಂಧವಹಾತ್ಮತಾ ಅನ್ನಪಚನೆ ಬರ್ಹಿರ್ಮುಖಾಧ್ಯಕ್ಷತಾ ಪಾತ್ರೇ ಕಾಂಚನ ಗರ್ಭತಾ ಸ್ಥಿಮಯಿ ಚೇತ್ ಬಾಲೇಂದು ಚೂಡಾಮಣೆ ಶುಶ್ರೂಷಾಂ ಕರವಾಣಿ ತೇ ಪಶುಪತೆ ಸ್ವಾಮಿನ್ ತ್ರಿಲೋಕೀ ಗುರೋ. ನಾಲಂಬಾ ಪರಮೋಪಕಾರಕಮಿದಂ ತು ಏಕಂ ಪಶೂನಾಂ ಪತೆ ಪಶ್ಯನ್ ಕುಕ್ಷಿಗತಾನ್ ಚರಾಚರಗಣಾನ್ ಬಾಹ್ಯಸ್ಥಿತಾನ್ ರಕ್ಷಿತುಂ ಸರ್ವಾಮರ್ತ್ಯಪಲಾಯನೌಷಧಂ ಅತಿಜ್ವಾಲಾಕರಂ ಭೀಕರಂ ನಿಕ್ಷಿಪ್ತಂ ಗರಳಂ ಗಳೇ ನ ಗಿಳಿತಂ ನೋದ್ಗೀರ್ಣಮೇವ ತ್ವಯಾ. ಜ್ವಾಲೋಗ್ರಹ ಸಕಲಾಮರಾತಿಭಯದಃ ಕ್ಷೇಲಃ ಕಥಂ ವಾ ತ್ವಯಾ ದೃಷ್ಟಃ ಕಿಂಚಕರೇ ಧೃತಃ ಕರತಲೇ ಕಿಂ ಪಕ್ವಜಂಬೂಫಲಂ ಜಿಹ್ವಾಯಾಂ ನಿಹಿತಶ್ಚ ಸಿದ್ಧಘುಟಿಕಾ ವಾ ಕಂಠದೇಶೇ ಭೃತಃ ಕಿಂ ತೇ ನೀಲಮಣಿರ್ಬಿಭೂಷಣಮಯಂ ಶಂಭೋ ಮಹಾತ್ಮನ್ ವದ. ನಾಲಂಬಾಸಕೃತೇವ ದೇವ ಭವತಃ ಸೇವಾ ನತಿರ್ವಾನುತಿಃ ಪೂಜಾ ವಾ ಸ್ಮರಣಂ ಕಥಾಶ್ರವಣಮಪಿ ಆಲೋಕನಂ ಮಾದೃಶಾಂ ಸ್ವಾಮಿನ್. ಅಸ್ಥಿರ ದೇವತಾ ಅನುಸರಣ ಆಯಾಸೇನ ಕಿಂ ಲಭ್ಯತೆ ಕಾ ವಾ ಮುಕ್ತಿಃ ಇತಃ ಕುತೋ ಭವತಿ ಚೇತ್ ಕಿಂ ಪ್ರಾರ್ಥನೀಯಂ ತದಾ ಕಿಂ ಬ್ರೂಮಃ ತವ ಸಾಹಸಂ ಪಶುಪತೆ ಕಸ್ಯಾಸ್ತಿ ಶಂಭೋ ಭವದ್ಧೈರ್ಯಂಚ ಈದೃಶಮಾತ್ಮನಸ್ಥಿತಿರಿಯಂಚ ಅನ್ಯೈಃ ಕಥಂ ಲಭ್ಯತೆ. ಭ್ರಶ್ಯದ್ದೇವಗಣಂ ತ್ರಸನ್ಮುನಿಗಣಂ ನಶ್ಯತ್ ಪ್ರಪಂಚಂ ಲಯಂ ಪಶ್ಯನ್ ನಿರ್ಭಯ ಏಕ ಏವ ವಿರಹತಿ ಆನಂದಸಾಂದ್ರೋ ಭವಾನ್. ಕದಾ ವಾ ಕೈಲಾಸೇ ಕನಕಮಣಿಸೌಧೇ ಸಹಗಣೈಃ ವಸನ್ ಶಂಭೋರಗ್ರೇ ಸ್ಫುಟಘಟಿತಮೂರ್ಧಾಂಜಲಿಪುಟಃ ಬಿಭೋ ಸಾಂಬಸ್ವಾಮಿನ್. ಪರಮಶಿವ ಪಾಹೀತಿ ನಿಗದನ್ ವಿಧಾತೃಣಾಂ ಕಲ್ಪಾನ್ ಕ್ಷಣಮಿವ ವಿನೇಷ್ಯಾಮಿ ಸುಖತಃ ಸ್ತವೈರ್ಬ್ರಹ್ಮಾದೀನಾಂ ಜಯ ಜಯ ವಚೋಭಿರ್ನಿಯಮಿನಾಂ ಗಣಾನಾಂ ಕೇಲೀಭಿಃ ಮದಕಲಮಹೋಕ್ಷಸ್ಯ ಕಕುದಿ ಸ್ಥಿತಂ ನೀಲಗ್ರೀವಂ ತ್ರಿನಯನಂ ಉಮಾಶ್ಲಿಷ್ಟವಪುಷಂ ಕದಾ ತ್ವಾಂ ಪಶ್ಯೇಯಂ ಕರಧೃತಮೃಗಂ ಖಂಡಪರಶುಂ. ಕದಾ ವಾ ತ್ವಾಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಗಿರಿಶ ತವ ಭವ್ಯಾಂಘ್ರಿಯುಗಳಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಹಸ್ತಾಭ್ಯಾಂ ಶಿರಸಿ ನಯನೇ ವಕ್ಷಸಿ ವಹನ್ ಸಮಾಶ್ಲಿಷ್ಯ ಆಘ್ರಾಯ ಸ್ಫುಟಜಲಜಗಂಧಾನ್ ಪರಿಮಳಾನ್ ಅಲಭ್ಯಾಂ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯೈಃ ಮುದಮನುಭವಿಷ್ಯಾಮಿ ಹೃದಯೇ. ಕರಸ್ಥೇ ಮಾದ್ರೌ ಗಿರಿಶ ನಿಕಟಸ್ಥೇ ಧನಪತೌ ಗೃಹಸ್ಥೇ ಸ್ವರ್ಭೂಜಾಮರ ಸುರಭಿಚಿಂತಾಮಣಿಗಣೇ ಶಿರಸ್ಥೇ ಶೀತಾಂಶೌ ಚರಣಯುಗಳಸ್ಥೇ ಅಖಿಲ ಶುಭೇ ಕಮರ್ಥಂ ದಾಸ್ಯೇಹಂ ಭವತು ಭವದರ್ಥಂ ಮಮ ಮನಃ. ಸಾರೂಪ್ಯಂ ತವ ಪೂಜನೆ ಶಿವಮಹಾದೇವೇತಿ ಸಂಕೀರ್ತನೆ ಸಾಮೀಪ್ಯಂ ಶಿವಭಕ್ತಿಧುರ್ಯಜನತಾ ಸಾಂಗತ್ಯ ಸಂಭಾಷಣೆ ಸಾಲೋಕ್ಯಂ ಚ ಚರಾಚರಾತ್ಮಕತನುಧ್ಯಾನೆ ಭವಾನೀಪತೆ ಸಾಯುಜ್ಯಂ ಮಮ ಸಿದ್ಧಮತ್ರ ಭವತಿ ಸ್ವಾಮಿನ್ ಕೃತಾರ್ಥೋಸ್ಮ್ಯಹಂ. ತ್ವತ್ಪಾದಾಂಬುಜಮರ್ಚಯಾಮಿ ಪರಮಂ ತ್ವಾಂ ಚಿಂತಯಾಮ್ಯನ್ವಹಂ ತ್ವಾಮೀಶಂ ಶರಣಂ ವ್ರಜಾಮಿ ವಚಸಾ ತ್ವಾಮೇವ ಯಾಚೆ ವಿಭೋ. वीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थितां शंभो लोकगुरो मदीयमनसौख्योपदेशं कुरु। वस्त्रोद्धूतविधौ सहस्रकरता पुष्पार्चने विष्णुता गन्धे गन्धवहात्मता अन्नपचने बर्हिर्मुखाध्यक्षता पात्रे कांचन गर्भता स्थिमयि चेत् बालेन्दुचूडामणे शुश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिन् त्रिलोकी गुरो। नालंबा परमोपकारकमिदं तु एकं पशूनां पते पश्यन् कुक्षिगतान् चराचरगणान् बाह्यस्थितान् रक्षितुं सर्वामर्त्यपलायनौषधम् अतिज्वालाकरं भीकरं निक्षिप्तं गरळं गळे न गिळितं नोद्गीर्णमेव त्वया। ज्वालोग्रः सकलामरातिभयदः क्षेलः कथं वा त्वया दृष्टः किं च करे धृतः करतले किं पक्वजम्बूफलं जिह्वायां निहितश्च सिद्धघुटिका वा कंठदेशे भृतः किं ते नीलमणिर्विभूषणमयं शंभो महात्मन् वद। नालंबा सकृते वदेव भवतः सेवा नतिर्वा नुतिः पूजा वा स्मरणं कथा श्रवणमपि आलोकनं मादृशां स्वामिन् अस्थिरदेवता अनुसरण आयासेन किं लभ्यते का वा मुक्तिः इतः कुतो भवति चेत् किं प्रार्थनीयं तदा किं ब्रूमः तव साहसं पशुपते कस्यास्ति शंभो भवद्धैर्यं च ईदृशमात्मनस्थितिरियं च अन्यैः कथं लभ्यते भ्रश्यद्देवगणं त्रसन्मुनिगणं नश्यत्प्रपञ्चं लयं पश्यन् निर्भय एक एव विरहति आनन्दसान्द्रो भवान्।